हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:30 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये कधी नवत आपण ठरवतो की बाबा रे आपलं एखादं अपूर्ण राहिलेलं कार्य आपल्याला करायचंय पूर्ण, एखादं असं काम जे करण्याचा आपण बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो पण ते आज मार्गी लागलंच पाहिजे असं आपण ठरवतो. आणि नेमक्या त्याच दिवशी काही ना काही येतात अडचणी. आणि काम कुठचंही असो, म्हणजे एखादं स्पेशल ठरवलेलं काम असो किंवा मग रोजमर्रा का हमारा कोई भी कर्तव्य हो, अडचण आली कामामध्ये, कोणीतरी उगाच त्रास बीज द्यायला लागला ना की मग चिडचिड व्हायला लागते. एका पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत आपण सर्व्हाइव्ह करतो, आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो, आपण समोरच्याला समजवून सांगतो की बाबा रे थंड घे, मला माझं काम करू दे, असं वागू नको, हे चांगलं नाही. पण तरी ती व्यक्तीचं ऐकत नसेल ना, जाम चिडचिड होते. लंच बॉक्स पिक्चर पाहिलाय तुम्ही? नवाजुद्दीन सिद्दीकी अँड इरफान खान. इरफान खानला नवाज त्याच्या कामामध्ये सारखा येऊन डिस्टर्ब करत असतो आणि एका पॉइंटला ना त्याची चिडचिड होते. तो म्हणतो नाही आता बास. असं बऱ्याचदा होतं, आपल्याही सोबत असं काही होत असतं. तुमच्यासोबत असं काही झालंय कधी? 6601935 या नंबरवर कॉल करून सांगा. बाय द वे, आज हा विषय घेण्याचा आहे ना एक पर्टिक्युलर कारण, एक पर्सनल कारण आहे म्हटलं तरी चालेल. प्रचंड त्रास होतो आज मला सकाळपासून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर कोण देत आहे हा सगळा त्रास कळेल तुम्हाला थोडाच वेळात. कळेल, जस्ट स्टे ट्यून, बजाते राहू.